आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पुढील वर्षापर्यंत नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख संपून गडचिरोली उद्योगनगरी म्हणून ओळखली जाईल। उद्योग भरारी कार्यक्रमात मंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन। नागपुरात जागतिक दर्जाचं ब्राऊनफील्ड विमानतळ उभारलं जाणार असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। पर्यटन माणसाला समृद्ध करतं, पर्यटन दिनाच्या कार्यक्रमात निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांचं प्रतिपादन आणि माहिती तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ट वापरासाठी महावितरणला 2 राष्ट्रीय पुरस्कार। पुढील वर्षांपर्यंत गडचिरोली जिल्ह्याची नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख पुसली जाणार असून गडचिरोली उद्योगनगरी म्हणून ओळखली जाईल। मोठ्या प्रकल्पांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातल्या 35,000 कोटी रुपयांची गुंतवणूक 50,000 कोटींपर्यंत जाणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज उद्यमात सकल समृद्धी उद्योगाची महाराष्ट्राची उद्योग भरारी या कार्यक्रमात केलं। महाराष्ट्रात सर्वप्रथम नागपूर इथं आयोजित या कार्यक्रमात राज्यात होणारी गुंतवणूक आणि आर्थिक विकासाची माहिती देण्यात आली। कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलताना विदर्भातील औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी 400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचं सावंत यांनी सांगितलं। मागच्या 3 महिन्यात एकट्या महाराष्ट्रात 75,000 कोटींची थेट परकीय गुंतवणूक झाली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली। महाराष्ट्रातील महिलांसाठी भू संपादनाचे नियम शिथिल करण्यात आले असून महिला उद्योजकांना नवीन जमीन देण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं। अमरावती इथं टेक्सटाईल पार्क निर्माण होणार असून तिथं कौशल्य केंद्र स्थापन करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे। महाराष्ट्राची उद्योग भरारी हा कार्यक्रम नवीन औद्योगिक धोरणाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे नागपुरातील जागतिक दर्जाच्या ब्राऊनफील्ड विमानतळ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून हे विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे कार्गो विमानतळ सुद्धा असेल आणि 2 धावपट्ट्या असतील। नागपूरचे हे नवे विमानतळ आपले स्वप्न होते आणि आपण सातत्यानं परिश्रम घेतले, यामुळे नागपूरचा मिहान प्रकल्प खऱ्या अर्थानं टेक ऑफ घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज समाजमाध्यमांवरून दिली। राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोग मुंबईत विविध बैठक घेत आहेत। यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त आणि आयोगाचे इतर अधिकारी कालच मुंबईत दाखल झाले आहेत। त्यांनी आज सकाळी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या पक्षाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली। दरम्यान मतदानाचा दिवस सलग सुट्ट्यांच्या दिवशी असू नये, जर नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणार असेल तर लोकसभेप्रमाणे वातावरणात गरमी असू शकते, त्यामुळे रांगेत उभे राहणाऱ्या मतदारांना उभे राहण्यासाठी शेड, पंखे, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, सोबत मोबाईल आणि बॅग ठेवण्यासाठी टोकन सुविधा असावी, 1,500 मतदारांमागे एक बूथ ऐवजी कमी मतदार संख्येच्या बूथ असावा आदी सूचना भाजपा आमदार अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे मांडल्यात। दरम्यान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटविण्याचं पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना लिहिलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील 1,90,00,000 बहिणींच्या बँक खात्यात योजनेचा लाभ देण्यात आला आहे। उर्वरित 60,00,000 महिलांना लवकरच लाभ दिला जाईल। एकाही भगिनीला दिवाळीत भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवलं जाणार नाही अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। शिर्डी इथं मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत आयोजित महामेळाव्याप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते। कार्यक्रमाला महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते। संस्थेच्या आर्थिक विषयक स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भर्तुहरी महताब यांची तर परराष्ट्र व्यवहार विषयक समितीच्या अध्यक्षपदी शशी थरूर यांची नेमणूक झाली आहे। माजी केंद्रीय मंत्री राधा मोहन सिंग हे संरक्षण विषयक तर राधा मोहन दास अग्रवाल गृहविषयक समितीचे अध्यक्ष राहणार आहे। सुनील तटकरे यांची पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, श्रीरंग बारणे यांची ऊर्जा विषयक समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 29 सप्टेंबरला पुण्यातल्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण होणार आहे। स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गाचं भूमिपूजनही यावेळी होणार आहे। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली। मुसळधार पावसामुळे पंतप्रधानांचा कालचा पुणे दौरा रद्द करण्यात आला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत। या कार्यक्रमाच्या 3 आवृत्तीचा हा 4 भाग असून आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। जागतिक पर्यटन दिन आज साजरा होत असून लोकांना परस्परांशी जोडण्यामध्ये आणि अर्थव्यवस्थांना चालना देण्यामध्ये पर्यटनाची असलेली भूमिका अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी हा दिवस पाळण्यात येतो. पर्यटन आणि शांतता ही यंदाच्या पर्यटन दिनाची संकल्पना आहे. भविष्यातल्या पिढ्यांसाठी अधिक शाश्वत आणि न्याय्य पर्यटन उद्योगाला चालना देणं हा या दिवसाचा उद्देश आहे. पर्यटन मंत्रालयातर्फे आज नवी दिल्ली इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. पर्यटनामुळे नवीन संस्कृती परंपरा पदार्थांची ओळख होते. नवीन माणसे भेटतात, त्यांचे अनुभव कळतात. नवीन वातावरण आणि अनुभवांमुळे चैतन्य आणि उत्साह निर्माण होतो. पर्यटन माणसाला समृद्ध करतं असं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी केलं. जागतिक पर्यटन दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालय नागपूरतर्फे आज पत्रकार क्लब इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर होते. यावेळी एमटीडीसीतर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. तसंच पर्यटनाशी निगडीत क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे वीज ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देणं आणि दर्जेदार ग्राहक सेवेसाठी प्रभावी धोरणात्मक उपक्रम राबविल्याबद्दल महावितरणला द गव्हर्नन्स नाऊ या संस्थेतर्फे दोन प्रवर्गात राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आले. काल नवी दिल्ली इथं हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या कामकाजात आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून ग्राहकांना पारदर्शक आणि गतिमान सेवा देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महावितरणकडून माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत ग्राहक सेवेत अधिक सुलभता आणणाऱ्या ऊर्जा चॅटबॉट आणि ईव्ही मोबाईल एपसाठी महावितरणला हे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. राष्ट्रीय पातळीवरील हे दोन्ही पुरस्कार महावितरणतर्फे माहिती तंत्रज्ञान महाव्यवस्थापक एकनाथ चव्हाण यांनी स्वीकारले. माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास चुडामन पाटील यांचं आज धुळे इथं वार्धक्यानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. पाटबंधारे आणि अन्य खात्यांचं मंत्रीपद भूषवलेल्या रोहिदास पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत अक्कलपाडा आणि अन्य प्रकल्प पूर्णत्वास नेले. काँग्रेस पक्षातही अनेक पदं त्यांनी भूषवली. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. पाटील यांच्या निधनाबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार वर्षा गायकवाड इत्यादी मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं महाविजय संवाद या राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली आहे. शिवसेनेच्या युवासेना, महिला आघाडी आणि शिवसेना सोशल मीडिया या तीन विभागाकडून राज्यभरात हे अभियान राबवलं जाणार आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या 7व्या राष्ट्रीय पोषण महिना उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत 9,68,00,000 अधिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. यावर्षी राबवण्यात येत असलेल्या या अभियानात महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेश राज्यांनी चांगली कामगिरी केली. पौष्टिक आहारांबरोबरच नागरिकांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यावर भर देणारे उपक्रमही राबविल्याची मंत्रालयानं माहिती दिली आहे. पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत 2023-24 या शैक्षणिक वर्षात राज्यातल्या सर्व शाळांमधून परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आलेल्या परसबाग स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याच्या मूलचेरा तालुक्यातल्या उदयनगर बांगला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परसबागेला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. येत्या रविवारी पुण्यात राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमात शाळेला सन्मानित करण्यात येणार आहे. हवामान. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती आणि अकोल्यासाठी आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी नागपूरात पावसानं हजेरी लावली. उद्या देखील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा आणि वर्धा जिल्ह्यात वादळी पर्जन्यमान राहू शकतं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुढील वर्षापर्यंत नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख संपून गडचिरोली उद्योगनगरी म्हणून ओळखली जाईल. उद्योग भरारी कार्यक्रमात मंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन आणि नागपुरात जागतिक दर्जाचं ब्राऊनफील्ड विमानतळ उभारलं जाणार असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.